नमस्कार मित्रांनो, मी मोबाईल आणि त्याचा योगेश आणि आमचा आजचा विषय आहे धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द काढून टाकणे ही चूक की हेतू. संसदेतील सदस्यांना पानातून काढून टाकलेल्या शब्दाचे महत्व वाढते, कारण सध्या सत्तेत असलेल्या पक्ष आणि त्यांचे वैचारिक संघटना नेमकी या शब्दावर आधारित आहे, कारण त्यांना देशाला हिंदू राष्ट्र म्हणवायचे होते. नको हे शब्द त्यांच्या कल्पनेला प्रत्यक्ष येण्याचा मार्ग येते का. आज आमच्या सोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश निमजे सर जुळलेले आहे. सर, मोबाईल आणि तुमचे हार्दिक स्वागत आहे. सर,
खूप खूप धन्यवाद योगी भाऊ.
सर, सर का पाहता की धर्मनिरपेक्षवादी आणि समाजवादी शब्द जो आहे तो संविधानच्या संकल्पनेच्या आधारे त्याकडे कसे पाहत असतात?
तसं पाहता आपला देश हा धर्मनिरपेक्ष आहे आणि पूर्वीपासून आपल्याकडे समाजवाद हा राहिलेलाच आहे, त्यामुळे जे शब्द आहे त्याला काढण्यात काही अर्थ नाही. म्हणजे जर तुम्ही काढून राहिले तर त्यामागे दुसरा तुमचा काहीतरी उद्देश असला पाहिजे, काहीतरी तुमचा डाव असला पाहिजे, हे एक स्पष्ट दिसून राहिलेलं आहे.
सर, धर्मनिरपेक्ष आणि जो समाजवाद आहे याच्या जोडण्यामागे काय कारण वाटत होतं ज्यावेळी 42वे संशोधन 1976 मध्ये झालेलं होतं, तसं काय कारण होतं का ह्या शब्दाला जोडायची गरज वाटत होती?
आता बघा, जे सध्याची परिस्थिती दिसून राहिली तर त्यामध्ये असं दिसत आहे की मोदी सरकार ह्या देशाला एक हिंदू राष्ट्राकडे नेण्याचा यांचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे आणि त्या उद्देशाने त्यांचे पूर्ण देशामध्ये विविध कार्य सुरू आहेत. त्यामध्ये ते एक श्रीराम मंदिर असो किंवा इतर काही असो, तर तेच त्यांचं एक महत्वाचं आहे की 2025 मध्ये, कारण की 2025 मध्ये संघाला सुद्धा 100 वर्ष होऊन राहिले, तर त्या निमित्ताने ते औचित्य साधून त्यांना 2025 मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या देशाला भारताला इंडियाला एक हिंदू राष्ट्र म्हणून ह्या जगामध्ये स्थापित करायचं त्यांचं पूर्ण प्लॅन आहे. पण तुम्ही बघा, हिंदू हा काही धर्म नाही आहे. महत्वाचे आपल्या जगामध्ये प्रामुख्याने 3 धर्म आहे, त्यामध्ये एक जू धर्म आहे, दुसरा ख्रिश्चॅनिटी आहे आणि तिसरा इस्लाम आहे. हिंदू हे संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीमध्ये इतर प्रत्येक धर्माचे लोक त्यामध्ये समावलेले आहेत आणि सर्वांना जगाच्या कुठल्याही देशामध्ये अशी जी संस्कृती आहे जी आपल्या देशामध्ये आहे, आपल्या भारतामध्ये आहे, ती तुम्हाला कुठेच दिसणार नाही, ज्यामध्ये अनेक पंथाचे अनेक धर्माचे वेगवेगळ्या बोलीभाषेचे लोक एकाच छताखाली वावरून राहिलेले आहे आणि चांगल्या सौख्याने सुखसमाधानाने ते नांदून राहिलेले आहेत. हे चित्र तुम्हाला जगाच्या पातळीवर तर हे एकीकडे हिंदू राष्ट्राकडे नेण्याचा हा यांचा डाव मी म्हणेन, तर हा पूर्णत्वाकडे जाणार नाही असं मला वाटत आहे.
सर, का पाहता की धर्मनिरपेक्षवादी आणि समाजवादी हा दोन शब्दाला हटून का हिंदू राष्ट्र बनवणं संभव वाटते का सर आपल्याला?
नाही, बिलकुल संभव नाही आहे. हे हा देश जो आहे हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि हा असाच राहणार आहे आणि जर कोणी याला इथे एकाच धर्मामध्ये गुंतवण्याचा जर प्रयत्न करेल तर हा डाव त्यांचा कधी पूर्ण होणार नाही. आणि दुसरं म्हणजे समाजवाद, तर आपला देश हा समाजवादी आहे आणि समाजवाद म्हणजे पूर्ण समाजाचे घटक यांच्यामध्ये समानता असायला पाहिजे. ऊच नीच हा जो भेदभाव आहे हा जवळपास नसायला पाहिजे अशी एक संकल्पना आहे समाजवादाची. पण आता गेल्या काही दिवसात तुम्ही मध्ये बघा, की मोजक्या लोकांना, दोन चार लोकांना खूप वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे, आणि बाकीचा जो तळागाळातला वर्ग आहे तो पुन्हा तळागाळामध्ये जाऊन राहिला. त्यांचा दोन वेळेचा जेवणाचा प्रश्न सुद्धा हा मोठा ज्वलंत प्रश्न बनलेला आहे. एक एकीकडे रोजगार नाही, युवा शिक्षित युवा हा बेरोजगारीचं जीवन जगत आहे, हलाकीचं जीवन जगत आहे, त्याचं वय वाढून राहिलेलं आहे. लग्नाचं वय होऊन सुद्धा तो बेरोजगार असल्यामुळे इच्छा असून सुद्धा तो लग्न करू शकून नाही राहिला, हे त्यामागचं कारण आहे. तर हे सगळं जे बेरोजगारीचा हा जो चार एकंदरीत तुम्ही म्हणू शकता की हा वाढून राहिलेला, बेरोजगारीचा दर हा वाढून राहिलेला आहे. कोविडमध्ये करोडो लोक बेरोजगार झाले, त्यांच्या हाताला अजून काम नाही. तर हे चित्र मोठं विदारक आहे. आणि हे जे बीजेपी जे पक्ष आहे आणि संघ आहे, तर यांना असंच म्हणजे आपले हे दीनदयाल उपाध्याय यांनी म्हटलेलं होतं की जर नाही गुरु गोळवळकर यांनी म्हटलं होतं की जर तुम्हाला सत्तेमध्ये राहायचं आहे तर 95% समाज हा तुम्हाला दारिद्र्य रेषेखाली किंवा गरीब ठेवावा लागेल. तर त्याच यांचे गुरु होते गोळवळकर, तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे सध्या काम सुरू यांचं आहे असं चित्र दिसून राहिलेलं आहे.
सर, का पाहता की माननीय उच्च सुप्रीम कोर्टाने ही हिंदू धर्म ही एक जीवन जगाची पद्धती आहे एवढं याच्यावर टिप्पणी केल्यानंतर बी सत्तारूढ दल ह्या तरीकेचे जे एजेंडे लोकांपर्यंत पोहोचून राहिले आहे, आणि ह्या दोन शब्दाच्या अगर हटवून हिंदू राष्ट्र बनवण्याचे जे प्रयास या अजून काही म्हणू शकता याला, तर सुप्रीम कोर्टाने एवढं स्पष्ट जेव्हा एक टिप्पणी दिली आहे त्याच्या बाद बी तुम्ही का पाहता सर?
नाही, हे जे सरकार आहे बीजेपी हे तर कोणाला मानतच नाही ना. म्हणजे ज्या संस्था आहे, ज्या तर हे कोणाला जुमानतच नाही. आता बघा, मागे जे गोगोई चीफ जस्टिस होते त्यांना नंतर यांनी त्यांच्या रिटायरमेंट नंतर राज्यसभामध्ये हे घेऊन आले. तर असं यांचं हे चित्र आहे. हे प्रत्येकाला, प्रत्येक संस्थाला, ज्या स्वायत्त संस्था आहे त्यांना दाबण्याचा प्रयत्न करून राहिले. हे चित्र तर उघडच आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये यांनी तसा आपला दबदबा कायम करून ठेवला आहे, कुणाला जुमानत नाहीये. म्हणून यांचं जे ध्येय दिसून राहिलं पुढे जाऊन की आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचंच आहे, तर त्यामुळे हे म्हणजे निवडणूक आयोग असो किंवा न्यायपालिका असो किंवा कुठल्या ज्या संस्था यांना पूर्णपणे यांनी दाबण्याचा प्रयत्न केला, हे लोकतंत्रासाठी घातक आहे. आणि लोकतंत्रामध्ये समाजवाद हा मूलभूत घटक आहे. लोकतंत्र जर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्थापित करायचं असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकाला समानतेचा हा भाव दिलाच पाहिजे, समानता त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये दिली पाहिजे. आणि राष्ट्रपतीची संतान असो किंवा छत्राशीची संतान असो, त्याला एकाच क्लास आणि एकाच कॅटेगरीमध्ये एकाच शाळेमध्ये शिक्षण घेता आलं पाहिजे. तर हे हा जो समाजवाद आहे, तर हा समाजवाद आपल्या देशामध्ये स्थापित होणं फार गरजेचं आहे. पण ही जी ह्या विचारधारेची जे सरकार सत्तेमध्ये आले आहे, तर म्हणून हे आता थोडं चित्र अवघड झालेलं आहे. म्हणून ही जी विचारधारा आहे याला ह्या देशातूनच जवळपास निस्तनाबूत करण्याची आता गरज वाटायला लागली आहे. सर,
सर, धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद किती आवश्यक आहे आणि त्याचे दूर केल्या मागचे काय हेतू वाटतात सर?
नाही, धर्मनिरपेक्षता हा फार आवश्यकच आहे. आणि आपला देश हा विविध त्याने नटलेला आहे. आपल्या देशामध्ये विविध धर्माचे, विविध जातीचे, पंथाचे, विविध प्रकारच्या भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. तर त्यामुळे हा देश, जोपर्यंत हा देश आहे तोपर्यंत धर्मनिरपेक्षच राहील हा कुठल्याही एका धर्मामध्ये बांधला जाऊ शकत नाही. आणि तुम्ही आता म्हटलं की CJI ने सुप्रीम कोर्टाने याला एक जगण्याची जी पद्धत म्हटली आहे तर बरोबर आहे, ही जी हिंदू संस्कृती आहे आपल्या एक जगण्याची पद्धत आहे, त्याला तुम्ही बदलवू शकत नाही. तर म्हणून हे फार आवश्यक आहे, याला कोणी धक्का लावू शकणार नाही असं मला वाटतं.
सर असे सारे मुद्दे पाहून आणि चाहे सर हे पंथनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द हो या संसद मध्ये जे काही प्रक्रिया घडली, जे काही मुद्द्यावर सूचना लपवण्याचे प्रयास पाहिले, त्याच्यानंतर सर कसं पाहता लोकतंत्र मध्ये ह्या तरीकेचे व्यवहार?
आता हे पूर्णपणे विपक्षाच्या हाती आहे की त्यांची भूमिका काय राहील. वेगवेगळ्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी हा सदनमध्ये याला विरोध करायला पाहिजे. आणि हे दोन शब्द जे आहे धर्मनिरपेक्ष किंवा पंथनिरपेक्ष आणि समाजवाद हा आपल्या घटनेमध्ये हा राहील तसाच, याकडे आपल्या जो विपक्ष आहे यांनी लक्ष याकडे वेधलं पाहिजे आणि हा मुद्दा धरून ठेवला पाहिजे. आणि सत्ताधारी पक्षाला कुठल्याही प्रकारची छेडछाड घटनेशी करता येऊ नये याकडे यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण की सत्ताधारी जो पक्ष आहे BJP आहे आणि संघ आहे यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही, घटनेशी काही घेणं देणं नाही. म्हणून हे जे संविधान आहे याला पूर्ण मिटवण्याचा यांचा कट कारस्थान दिसून राहिला. म्हणून हे एक एक शब्द जे महत्वाचे शब्द आहे त्याला वगळून एक एक हुकुमशाही इथे स्थापित करण्याचा यांचं कट दिसून राहिलेलं आहे, हे उघड दिसून राहिलं.
नरेश निमजे सर यांनी धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद शब्द काढून टाकणे ही चूक किंवा हेतू ह्या विषयावर मोबाईल वाणीवर आपले विचार ठेवले. नरेश सर मोबाईल वाणीवर समज दिला, त्याच्याबद्दल लगेच आभार.
खूप खूप धन्यवाद.
मोबाईल वाणी कडून मी योगेश, धन्यवाद.